स्तोत्रसहिता अध्याय 8। हे परमेश्वर आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ट आहे। तुझ्या शत्रूमुळे वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून बाळांच्या आणि तान्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली। तुझ्या हातच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो, तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी, किंवा मनुष्य संतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे। तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस, आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे। तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टीचे तू त्यांना आधिपत्य दिलेस। तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस। सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशुसुद्धा, आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे, जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व। हे परमेश्वरा आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे।